चीनी मंडी .com पॉडकास्ट।
बांगलादेश खरेदी करणार 25,000 टन साखर। बांगलादेशमध्ये रमजानच्या काळात घरगुती बाजार स्थिर ठेवण्यासाठी राज्य सरकारद्वारा संचालित ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ बांगलादेश 25,000 मेट्रिक टन साखर खरेदी करेल। बुधवारी वित्तमंत्री AHM मुस्तफा कमाल यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीत सार्वजनिक खरेदीवर कॅबिनेट समितीनं TCB खरेदी प्रस्तावास मंजुरी दिली। TCB उत्पादन खरेदी करण्यासाठी लिलाव प्रक्रियेच्या माध्यमातून 2 स्थानिक पुरवठादारांची निवड केली। सिटी ग्रुप TK 61.25 प्रति किलोच्या दरानं 25,000 मेट्रिक टन साखरेचा पुरवठा करेल। वित्तमंत्री कमाल म्हणाले, आगामी रमजानच्या महिन्यात बाजारात कोणत्याही वस्तूचं संकट येऊ नये या दृष्टीनं सरकारची तयारी सुरू आहे। ते म्हणाले, चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकोपानंतर सरकार जागतिक स्थितीचा विचार करून काम करत आहे।